नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी कौस्तुभ हप्ते तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. लोकसभा वेंचणुकेच्या 10 राज्यां आनी केंद्रशासित प्रदेशांतल्या 93 मतदारसंघा खातीर फाल्यां मतदान जातले. प्रधानमंत्री आयज ओडिशांत जाहीर प्रचार सभेत उलोवप करतले. लोकसभा वेंचणुकेच्या 7व्या आनी निमण्या पांवड्या खातीर फाल्यां अधिसुचोवणी जारी जातली. व्हा मासांत सुरू आशिल्ल्या संवसारीक एथलेटिक्स रिले सर्तीत भारतीय बायला पंगडान रिले सर्तीतल्या दुसऱ्या फेरयेत दुसरी सुवात मेळोवन पॅरीस ऑलिंपिक खातीर पात्रताय मेळयली. आनी आयपीएल क्रिकेट सर्तीत काल राती जाल्ल्या खेळांत कोलकाता नायट रायडर्स पंगडान लखनौ सुपर जायंट्स पंगडाक 98 धावणांनी हारयले. लोकसभा वेंचणुकेच्या 3र्या पांवड्या खातीरचो प्रचार काल सोपलो. 10 राज्यांतल्या आनी दादरा आनी नगर हवेली आनी दमण आनी दीव ह्या केंद्रशासित प्रदेशांतल्या 93 मतदारसंघांनी ह्या पांवड्यार फाल्यां मतदान जातले. ह्या पांवड्यार गुजरातातल्या 25, कर्नाटकातल्या 14, महाराष्ट्रातल्या 11 आनी उत्तर प्रदेशातल्या 10 मतदारसंघांनी मतदान जातले. तशेंच मध्य प्रदेशातल्या 9, छत्तीसगडातल्या 7, बिहारातल्या 5, आसाम आनी अस्तंत बंगालातल्या दरेकी 4 जाग्यांचेर, गोंय आनी दादरा आनी नगर हवेली आनी दमण आनी दीव हांगा दरेकी 2 सुवातांचेर मतदान जातले. मजगती लोकसभा वेंचणुकेच्या हेर पांवड्या खातीरचो वेंचणूक प्रचार नेटान सुरू आसा. देशभर वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे फुडारी रॅली आनी रोड शो घेत आसात. प्रधानमंत्री आनी भाजपाचे ज्येष्ठ फुडारी नरेंद्र मोदी काल राती ओडिशात पक्षाच्या लोकसभा आनी विधानसभा वेंचणुकेच्या उमेदवारां खातीर प्रचार करपा हेतान भुवनेश्वरात पावले. मोदी आयज गंजम जिल्ह्यातल्या गोपाळपूर विधानसभा मतदारसंघा खाला कंची हांगा व्हड भौशीक बसकेत उलोवप करतले आनी ओडिशाच्या नबरंगपूर जिल्ह्यातल्या चिकली मैदानाचेर आनीक एक जाहीर सभेत उलोवप करतले. 13 मे सावन 4 पांवड्यांनी एकाच वेळार ओडिशात लोकसभा आनी विधानसभे खातीर वेंचणूक जातली. मजगती उत्तर प्रदेशाचे काँग्रेस प्रभारी अविनाश पांडे हांणी फुलपूर मतदारसंघात समन्वयकांची बसका घेतली. समाजवादी पक्षाचे मुखेली अखिलेश यादव हांणी काल आग्रा जिल्ह्यात वेंचणुकेच्या रॅलीत उलोवप केले. छत्तीसगडात फाल्यां लोकसभा वेंचणुकेच्या 3र्या पांवड्यात 7 संसदीय मतदारसंघांनी मतदान जातले. अवघड वाठारां खातीर काल मतदान पंगड रवाना केले जाल्यार चडशा मतदान केंद्रा खातीर आयज पंगड धाडटले. मतदानाची सगळी तयारी पुराय जाल्या. गुजरातात वेंचणूक आयोगान मतदान दिसा मतदारांक सुविधा दिवपाक आनी मतदानाची टक्केवारी वाडोवपा खातीर वेगवेगळे अभिनव उपक्रम हातात घेतल्यात. फाल्यां राज्यातल्या 25 लोकसभा सुवातांचेर आनी 5 विधानसभा सुवातांचेर मतदान जातले. मतदानाची टक्केवारी वाडोवपा खातीर आनी लोकांक आडमेळी नासतना मतदान केंद्रा मेरेन पावपाक मजत करपा खातीर गुजरातच्या मुखेल वेंचणूक कार्यालयान वेगवेगळे अभिनव उपक्रम हातात घेतल्यात. उत्तर प्रदेशातल्या 3र्या पांवड्याचे लोकसभा वेंचणुके खातीर मतदान कर्मचाऱ्यांक तांच्या सुवातेर धाडपाचे काम सुरू आसा. ह्या पांवड्यात राज्यातल्या 10 लोकसभा सुवातांचेर वेंचणूक जातली. मजगती फुडल्या पांवड्याच्या वेंचणुकेच्या प्रचारा खातीर वेगवेगळे राजकीय पक्षांतले स्टार प्रचारक राज्यात पावपाक लागल्यात. काँग्रेसीच्यो सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा रायबरेली हांगा पक्षाच्या कार्यकर्त्यांची बसका घेतली. काँग्रेसीचे फुडारी राहुल गांधी रायबरेली हांगाच्यान वेंचणूक लढयतात. उन्नाव, हरदोई आणि शहाजहापूर जिल्ह्यातल्या राजकीय रॅलीत भाजपाचे वरिष्ठ फुडारी आणि राज्याच्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उलोवप करतले. जायते उमेदवार आयज वेंचणुकेच्या उरिल्ल्या पांवड्याखातीर उमेदवारी दाखल करतले. लोकसभा वेंचणुकेच्या 7व्या आनी निमण्या पांवड्या खातीर फाल्यां अधिसुचोवणी जारी जातली. ह्या पांवड्यात 7 राज्यां आनी 1 केंद्रशासित प्रदेशांतल्या लोकसभेच्या 57 सुवातांचेर मतदान जातले. ह्या 7व्या आनी निमण्या पांवड्यात उत्तर प्रदेश आनी पंजाबाच्या दरेकी 13, पश्चिम बंगालाच्या 9, बिहारच्या 8, ओडिशातल्या 6, हिमाचल प्रदेशातल्या 4, झारखंडातल्या 3 सुवातांचेर आनी केंद्रशासित प्रदेश चंदीगडच्या 1 सुवाते खातीर मतदान जातले. ह्या म्हयन्याच्या 14 तारखेमेरेन उमेदवारी अर्ज दाखल करपाक मेळटले. ह्या पांवड्यार 1 जूनाक मतदान जातले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्रावयल्यान आयकतात. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ फुडारी आनी केंद्रीय घरमंत्री अमित शाह आयज बिहारात समतीपूर जिल्ह्यात एका जाहीर सभेत उलोवप करतले. उजियारपूर लोकसभा मतदारसंघातल्या भाजप उमेदवार नित्यानंद रॉय हांच्या वटेन श्री शाह आयज दनपारा नरघोगी हांगा वेंचणूक रॅलीत वांटेकार जातले. महाआघाडीन राष्ट्रीय जनता दलातले आदले मंत्री अलोक कुमार मेहता हांकां उजियारपूर मतदारसंघातल्यान उमेदवारी दिल्या. राष्ट्रीय जनता दलाचे फुडारी आणि आदले उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव सारण आणि सिवान लोकसभा मतदारसंघात प्रचार करतले. वैजकी अभ्यासाच्या पदवी अभ्यासक्रमात प्रवेश घेवपा खातीर राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा म्हळ्यार नीट 2024 पुराय भारतात काल वेगवेगळ्या केंद्रांनी जाली. ही परीक्षा भारतीय वेळाप्रमाण दनपारा 2 ते 5:20 मेरेन जाल्ली. आंध्र प्रदेशातल्या हिंदूपूर लोकसभा मतदारसंघातल्या धर्मवरमात काल वेंचणुकेच्या प्रचारात केंद्रीय घरमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ फुडारी अमित शहा हांणी वांटो घेतलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला पीएम गरीब कल्याण येवजणेखाला 80 कोटी लोकांक फुकट रेशन आणि आयुष्मान भारत येवजणेखाला 50 कोटी लोकांक 5 लाख रुपया भलायकी विमो संरक्षण मेळ्ळा असे शहा हांणी सांगले. देशातल्या 130 कोटी लोकांक फुकट कोविड वाशिना दिल्यात असो उगडास लेगीत ताणी हेर लोकांक करून दिलो. केंद्रातले एनडीए सरकार पुलावरम आणि हंद्री दिवा प्रकल्प पुराय करपा खातीर शक्य तितलो आधार दितले आणि तांका लागून शेतकारांक समृद्धी मेळटली असे ताणी हे वेळार आश्वासन दिले. एसव्हीईपी म्हळ्यार पद्धतशीर मतदारांचे शिक्षण आणि वेंचणूक आसपाव उपक्रमात एकठांय यत्नांक लागून पुराय दिल्लीतल्या तरणाट्या मतदार नोंदणीत व्हड वाढ जाल्या असे दिल्लीचे मुखेल वेंचणूक अधिकारी पी कृष्णमूर्ती हांणी म्हळा. ह्या वर्सा जानेवारीत प्रकाशीत जाल्ली निमणी मतदार वळेरी दिल्लीत पहिलेच खेपे मतदार करपी मतदारांच्या संख्येत वाढ झाल्या हे दाखयता अशा एका निवेदनात श्री कृष्णमूर्ती हांणी म्हळे. ताज्या आकडेवारी प्रमाण ही संख्या 1,47,000 वयल्यान 2,43,000 मेरेन वाढिल्ल्याचो अदमास हे वेळार श्री कृष्णमूर्ती हांणी उक्तायलो. जम्मू काश्मीरात दक्षिण काश्मीरातल्या शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दळ आणि पोलिसांनी केल्ल्या जोड कारवायेत 2 आतंकवाद्यांक अटक केल्या. खासा म्हायतीवेल्यान कारवाय करून पोलिसांनी लष्कराच्या 34 राष्ट्रीय रायफल्स आणि सीआरपीएफ 178 बटालियन वांगडा शोपियानातल्या अलुरा इमाम साहिबा गावात एक चौकी स्थापन केली. सोद मोहिमेवेळार सुरक्षा दळ आणि पोलिसांनी 2 आतंकवाद्यांक अटक केली आणि त्यांच्याकडच्यान 1 पिस्तूल सहित 1 मॅगझीन 8 राऊंड आणि 2 चिनी ग्रेनेड आणि हेर गुन्हेगारी साहित्य सहित शस्त्र आणि दारुगुळो जप्त केला. इमाम साहिब पोलीस स्टेशनात कायद्याच्या संबंधित कलमाखाला केस नोंद करून फुडली कारवाई सुरू केल्या. छत्तीसगडातल्या दंतेवाडा जिल्ह्यात काल 35 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले. आत्मसमर्पण केल्या तीन माओवाद्यांचे इनामा घोषित आशिल्ली. दंतेवाडा पोलिसांच्या लोन वर्तू मोहिमेक लागून प्रभावित झालेल्या या माओवाद्यांनी दंतेवाडा रेंजचे डीआयजी पोलीस कमलोचन कश्यप आणि सीआरपीएफ आणि पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमुखार आत्मसमर्पण केले. नासाउ बहामास हांगा सुरू आशिल्ल्या संवसारीक एथलेटिक्स रिले सर्तीत भारतीय बायला पंगडान 4x400 मीटर रिले सर्तीतल्या दुसऱ्या फेरयेत दुसरी सुवात मेळून पॅरीस ऑलिंपिक खातीर पात्रताय मेळली. रुपल चौधरी, एमआर पुवम्मा, ज्योतिका श्रीदांडी आणि शुभा वेंकटेशन हांणी जमैका संघाच्या फाटोफाट 3 मिनिटां आणि 29:35 वेळेसयत दुसरी सुवात मेळली. आयपीएल क्रिकेट सर्तीत काल राती लखनौच्या एकना स्टेडियमाच्या जाल्ल्या खेळात कोलकाता नाईट रायडर्स पंगडान लखनौ सुपर जायंट्स पंगडाक 98 धावण्यांनी हारयले. पहिली फलंदाजी करताना केकेआर पंगडान 20 षटकात 6 बाद 235 धावण्यो केल्ल्यो. कोलकाताच्या सुनील नारायणान 29 बॉलात 81 धावण्यो केल्यो तर लखनौच्या नवीन उलहक हाणे 3 गडे बाद केले. उपरांत लखनौ पंगड 16:1 षटकात 137 धावण्योच करूंक पावलो. हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती या गोलंदाजांनी दरेकी 3-3 गडे बाद केले. या जैतासहित केकेआर 16 गुणांसहित गुणतालिकेत पहिल्या सुवातेर पावला. त्याआधी सांजे धर्मशालातल्या हिमाचल प्रदेश क्रिकेट स्टेडियमाच्या जाल्ल्या खेळात चेन्नई सुपर किंग्स पंगडान पंजाब किंग्स पंगडाचेर 28 धावण्यांनी जैत मेळयले. पहिली फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्स पंगडान 9 बाद 167 धावण्यो केल्ल्यो. उपरांत पंजाब पंगडाक 20 षटकात 9 बाद 139 धावण्योच करप शक्य जाले. आयज मुंबईच्या मानखडे स्टेडियमाचेर मुंबई इंडियन्स सनरायझर्स हैदराबाद पंगडा आड खेळटलो. आणि आता खबरसपोच्या पहिली पोतून एक फावट मुखेल खबरो. लोकसभा वेंचणुकेच्या 10 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या 93 मतदारसंघाखातीर फाल्यां मतदान जातले. प्रधानमंत्री आयज ओडिशात जाहीर प्रचारसभेत उलोवप करतले. लोकसभा वेंचणुकेच्या 7व्या आणि निमण्या पांवड्याखातीर फाल्यां अधिसुचोवणी जारी जातली. महामासात सुरू आशिल्ल्या संवसारीक एथलेटिक्स रिले सर्तीत भारतीय बायला पंगडान रिले सर्तीतल्या दुसऱ्या फेरयेत दुसरी सुवात मेळून पॅरीस ऑलिंपिक खातीर पात्रताय मेळली. आणि आयपीएल क्रिकेट सर्तीत काल राती जाल्ल्या खेळात कोलकाता नाईट रायडर्स पंगडान लखनौ सुपर जायंट्स पंगडाक 98 धावण्यांनी हारयले. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.